बहिर्बाह्यांश चक्षुष अंतवास प्रेभ्यो प्राणापानौ समे कृत्वा नासाभ्यंतर चारिणौ यतेन्द्रिय मनोबुद्धिर् मुनिर्मोक्ष परायणः विगते इच्छा भय क्रोधो यः सदा मुक्तैव सः। तरी वैराग्यासेनी आधारे जिहि विषय दौरुनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन सहजे तिही संधि भेटी जेथ भूपल्लवा पड़े गाठी तेथ पाठी मोरी दिठी पारखोनिया सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेसी व्योम गामिये करती तेथ जैसी रथोदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे मग एकेकू वेगळे निवडू नये तैसी वासनांतराची विवंचना मग अपैसी पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो मना पवने की जे जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही तैसे मन एथ मुद्दल जाय मग अहम भावादिक के आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। अपन मागच्या प्रवचनापासून आवाज काय झाला आत्मनिवेदन भक्ती करता असणारी जी प्रस्तावना आहे ती पाहायला सुरुवात केलेली होती। श्रवणापासून ते आत्मनिवेदनापर्यंतचा प्रवास हा फार मोठा प्रवास साधकाच्या दृष्टीने असा आहे। श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम इथपर्यंत आपण मागच्या वेळेला पाहिलेलं होतं। सुरुवातीला केवळ उत्सुकता म्हणून किंवा मुमुक्षेच्या पोटी व्यक्ती श्रवणाला येते आणि हा श्रवणार्थी सुरुवातीला एक प्रकारचा बाह्य यात्री असतो। बाहेरच्या जगतामध्ये धन मान कीर्ती याची जाणीव ठासून भरलेला पण उत्सुकतोय पोटी म्हणून श्रवणाला आलेला अशा या श्रवणार्थीचा उद्देश श्रवण करता करताच बदलायला सुरुवात होते आणि त्याच्या जीवनामध्ये प्रेम, समाधान, शांती, आनंद, तृप्ती या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जीवनामध्ये धन, मान, कीर्ती याच्या बरोबरीने किंवा याच्या ऐवजी देखील ही गोष्ट ठसायला सुरुवात होते. एक प्रकारे तो अंतरयात्री बनतो. आणि अत्यंत श्रद्धापूर्वक रुजू अंतकरणाने श्रवण करता करता वक्त्याशी एक प्रकारे आंतरिक जवळीक आपोआप निर्माण होते आणि आपलं स्वतःचं जीवन बदलावं असा हेतू देखील निर्माण होतो. वक्त्याला तो गुरु मानायला लागतो. गुरु त्याचं सार सर्वस्व बनायला सुरुवात होते आणि असं जेव्हा घडतं तेव्हा तो त्याची स्तुती गायला लागतो. अशा वेळेला गुरूंचं गुणवर्णन, गुरूंचं चरित्र वर्णन, गुरूंचं एकूण रूप वर्णन तसंच सद्गुरू जे निरूपण करत असतात त्या निरूपणाची देखील स्तुती अशी तो भेटेल त्याला सांगायला सुरुवात करतो. खरं म्हणजे कीर्तन हे आहे. व्यक्तीच्या दृष्टीने कीर्तनकार निराळे, प्रबोधनाचं काम करणारे कीर्तनकार निराळे, पण ती कीर्तन भक्ती सर्वजण करू नाही शकत. पण प्रत्येकाच्या जीवनात अशा तऱ्हेनी कीर्तन भक्ती आणि ही कीर्तन भक्ती अंततः अद्वैत विवरणामध्ये देखील उत्साह निर्माण करणारी अशी त्याची ठरते. गुरूंचं गुणवर्णन त्याला सन्मार्गावर राहण्यासाठी मदत करते, तर गुरूंचं चरित्र वर्णन त्याला उत्तम जीवनाची प्रेरणा सतत देत राहत. गुरूंच्या रूपवर्णनाने त्याच्या भावाचं उद्दीपन होत आणि अव्यक्त असा परमात्मा जगत रूपाने देखील नटलेला आहे अशा प्रकारची एक जाणीव कीर्तन करता करता देखील त्याला निर्माण होते. पण परमात्म्याची व्याप्ती जगताच्या ही पलीकडं अक्षर, अव्यक्त, अचिंत्य आणि त्याच्या दृष्टीने ईश्वर हा दोन्ही रूपात म्हणजे जगत रूपानी आणि निर्गुण रूपानी समत्वानी ओतप्रोत भरून राहिलेला असा होतो. परमात्म्याचं महात्म्य, परमात्म्याचं निराकारित्व त्याच्या जीवनामध्ये इतकं ठसतं की आपण देखील निराकार, निर्गुण, अव्यक्त, अचिंत्य, अक्षर, ब्रह्मस्वरूप असंही कीर्तन तो करायला लागतो, असंही वर्णन तो करायला लागतो. आणि परमात्मा आणि गुरु एकच, त्यामुळं गुरूंकडे देखील तो त्याच भावाने पाहतो. अशा कीर्तनामुळं त्याची चित्तशुद्धी होते. श्रवण तर चालूच असतं. श्रवण ही कायम पुरवली जाणारी रसद आहे आणि त्याच्या बळावर ही कीर्तन भक्ती त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये अनुसरते. कीर्तनकाराचं मी सांगत नाहीये. मग हळूहळू कीर्तनामध्ये जो खूप शब्दांचा वापर गुणवर्णन, रूपवर्णन याच्या करता अतिशय सखोल भाव, त्यातून एखाद्या शब्दामध्ये हे सर्व भाव ओतले जातील का असा विचार करायला तो जेव्हा लागतो तेव्हा नामस्मरण भक्ती किंवा विष्णू स्मरण ही भक्ती सुरू होते. विष्णू म्हटलं की विष्णूंचं चरित्र, विष्णूंचं रूप, विष्णूंचे गुण आणि विष्णूंनी सांगितलेलं सगळं तत्व, कृष्ण म्हटल्याबरोबर कृष्णांचं रूप, त्यांचे गुण, त्यांचं चरित्र आणि भगवद्गीता. नुसतं कृष्ण नामात एवढं साठलेलं आहे आणि या सर्वांचा परामर्श कीर्तनात अनेक वेळेला घेतल्यामुळं नुसतं कृष्ण कृष्ण म्हणताना, राम राम म्हणताना अथवा सद्गुरूंचं नाम घेत असताना या सगळ्या भावना त्याच्यात ओतप्रोत येतात. विनोबा म्हणतात की बंदुकीच्या गोळीमध्ये कशी दारू ठासून भरलेली असते, तसं एका नामाच्या शब्दामध्ये हा सगळा भाव ओतला जातो आणि त्या भावानी त्याची नामस्मरण भक्ती सुरू होते. ही नामस्मरण भक्ती हे कीर्तनाचं अधिक परिपक्व स्वरूप की जे त्याला सुख द्यायला सुरुवात होते, शांती मिळायला सुरुवात होते. नामस्मरण भक्तीने त्याचा खरा ध्येय प्रवास सुरू होतो. एकीकडे जीवाला परमात्मबोध नामस्मरणामुळे मिळतो तर दुसरीकडं त्याचं स्वतःचं जीवन नम्र, सुशील, प्रेमळ आणि भक्तासारखं असं घडायला सुरुवात होते. त्याच्या ठिकाणी गुरुचरणांच्या ठिकाणी नतमस्तक होण्याची, नम्र होण्याची अशी आस लागते. गुरुमुखातून श्रवण, कीर्तन, नामस्मरण याच्यामुळे त्याला एक प्रकारच्या शांतीचा लाभ व्हायला सुरुवात होते. गुरूंविषयी अधिक कृतज्ञतेचा भाव, गुरुचरणांशी समर्पित होण्याची अधिकाधिक ओढ नामस्मरणाने होते. हे नामस्मरण हे प्रतिपाद्य देवता जी आहे निरूपणातली तिच्या बाबतच मुख्यतः सांगितलं जातं. जसं राम, कृष्ण, शिव, दत्त, कारण हे महान गुरु, गुरूंचेही गुरु, पण त्याच्या जीवनात एखाद वेळेला त्याच्या गुरूंचंही नाम येईल आणि ते परमात्म्याचंच असेल. राम, कृष्ण, शिव, दत्त यांचंच असेल, त्या नामस्मरणामागं तोच भाव असेल. अशा नामस्मरणातून आणि समर्पण भावनेतून पादसेवन भक्ती सुरू होते. काया वाचा मनोभावाने सद्गुरूंची सेवा करावी. पादसेवनाने अहंता नाहीशी होते. ध्यास लागलेला असला सद्गुरूंचा आणि सद्गुरूंचा शब्द प्रमाण असला तरी साधकाला माहीत नसलेली एक गोष्ट त्याच्या ठिकाणी असते, ती म्हणजे अहंता, जी वेळ प्रसंगी डोकं वर काढते. पण ही अहंता पादसेवनाने नाहीशी व्हायला सुरुवात होते. संतसंग अधिक अंतरंगतेने त्याला उलगडतो. ध्यानादी साधनांची प्राप्ती त्याला होते, त्याला अनुग्रह होतो, तो ध्यान करू लागतो. समर्थांनी या पादसेवन भक्तीचं लक्षण ध्यान असंच सांगितलेलं आहे. असाध्य परमात्म वस्तू साध्य करण्याच्या खटपटीला तो लागतो. पादसेवनानी संगत त्याग घडतो, म्हणजे देह मन बुद्धीचा जो संघ आहे त्याच्यापासून आपण दूर आहोत, आपल्याला हा संघ नाही अशा प्रकारची तीव्र भावना त्याच्या ठिकाणी निर्माण होते. आणि त्याच्या पुढे जाऊन अर्चन भक्तीनी प्रत्यक्ष देह मन बुद्धीला पूजा करण्याचं वळण प्राप्त होतं. हे बाह्य वळण देहाला असणं गरजेचंच राहतं. प्रतिमेची पूजा करता करता त्याला आतल्या परमात्म्याची, चैतन्याची देखील प्रचिती येते. अशा रीतीने बाह्य साधना देखील त्याला आतच घेऊन जाते. अर्चन भक्तीने जागृतावस्थेमध्ये एकांत साधनेच्या व्यतिरिक्त असणारा जो वेळ असतो तो भगवत कारणी लागतो. अशा प्रकारे श्रवणाच्या एकूण प्रभावाने कीर्तन, त्याच्यातूनच विष्णोह स्मरण, नामस्मरण, पादसेवन, अर्चन यांनी एक प्रकारचा बोध निर्माण होतो आणि सर्वत्र परमात्मा अथवा सद्गुरु तत्व भरून राहिलेलं आहे असं पाहण्याचा भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो. आणि त्यातून सर्वत्र नमन करण्याची वृत्ती जागी होते. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे हा केवळ श्लोक राहत नाही. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझी सद्गुरी पाय दोन्ही, हे खरोखर आतून भाव निर्माण झाल्यामुळं त्याला प्रतीत व्हायला लागतं. अशा रीतीने वंदन भक्ती त्याच्या जीवनामध्ये प्रवेशते आणि या वंदन भक्तीमुळं जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा अशा प्रकारचा भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो. जगताकडे पाहण्याची एक प्रकारची शुभ आणि पवित्र अशी दृष्टी त्याला प्राप्त होते. एरवी जगताकडे विकाराच्या अंगानी, वासनेच्या अंगानी, देहबुद्धीच्या अंगानी, देहाच्या सापेक्ष असं पाहत असतो आणि मग नमनाच्याही पुढे जाऊन एकच भक्ती त्याच्या जीवनामध्ये शिल्लक राहते, ती भक्ती म्हणजे दास्य भक्ती. हे सर्व स्वाभाविक रीतीने त्याच्या ठिकाणी घडतं. अर्चना भक्तीमध्ये बाह्य आणि शास्त्रोक्त पूजा विधान तसंच नमन नम्रता, देह मन बुद्धीची देखील शरणागत स्थिती अशी वंदनाने जी निर्माण होते याच्यामध्ये एक प्रकारची अंतरंगता आहेच. बाह्य प्रगटीकरण असलं तरी देखील एकूणच मामला आत घेऊन जाण्याचा, अंतरंग समृद्ध करण्याचा असाच राहतो आणि याच्या पुढे जाऊन या बाह्य प्रगटीकरणामध्ये फक्त एकच गोष्ट शिल्लक राहते ती म्हणजे त्याचं दास्यत्व. देहानी पूजा करणं निराळ आणि देहानी दास्य करणं निराळ, मनानी पूजा करणं निराळ आणि मनानी दास्य करणं निराळ. बुद्धीला किंवा तर्काला मानवणं निराळ पण बुद्धी कोणाला तरी शरण जाणं हे अजून निराळ. देहाकडून प्रत्यक्षत झुकणं, झिजणं हे खूप कठीण असतं पण परमार्थ हा देह मन बुद्धीच्या साधनांचा मार्ग असल्यामुळं देहानी देखील झिजणं आणि झुकणं, दास्य करणं ही गरजेची गोष्ट राहते. आणि तसं नसेल तर परमार्थ हा एक प्रकारचा वैचारिक असा भाग म्हणून शिल्लक राहू शकतो. ही दास्य भक्ती अतिशय सावधपणाने सद्गुरूंशी प्रेम राखून नम्रत्वाने सद्गुरूंच्या सन्निध राहून अशी केली जाते. ही दास्य भक्ती अतिशय सावधपणाने प्रेम राहून सद्गुरूंपासून दूर राहून देखील सद्गुरूंच्या विचारांचा अंगीकार करणं आणि त्याचा यथाशक्य जीवनामध्ये उपयोग करणं यांनीही होऊ शकते. प्रत्येकाला सद्गुरूंचं दास्य करायला प्रत्यक्षात मिळेल असं नाही. सद्गुरूंच्या कार्याची सेवा देखील दास्य भक्ती ठरते. समर्थ तर म्हणतात की गुरु गृही अथवा गुरुंच अथवा गुरुंच्या कार्याच जे पडेल ते काम करावं आणि कुठेही न्यून राहणार नाही अशी खबरदारी घ्यावी. आणि हे सगळं आपण होऊन करावं, ज्याला प्रोएक्टिव्ह म्हणतात. दास तसा असतो, दास गुरूंना प्रश्न विचारत बसत नाही, हे करू का ते करू का, तो आपणहून करतो. त्याला असं वाटतं की ही आपली जबाबदारी आहे सद्गुरूंची सेवा करणं, सद्गुरूंच्या कार्याची सेवा करणं, ते कार्य योग्य रीतीने असणं, त्याच्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते करणं, हे आपणहून करणं. समर्थ म्हणतात की देवाचं वैभव सांभाळणं म्हणजे दास्य, गुरूंचं वैभव सांभाळणं म्हणजे दास्य. त्यांनी तर दासबोधामध्ये जीर्णोद्धार करावेत पडलेल्या मंदिरांचे. देवाचा महिमा वाढवावा हे दास्य असं सांगितलेलं आहे. गुरु भक्त, गुरूंचं घर, गुरूंचं कार्य राहतं ज्या ठिकाणी ते स्थळ, या सर्वांच्या ठिकाणी अति सादर होऊन दास्य करावं, अहंकार येऊ देऊ नये. दासाला माझ्यामुळे चालतंय असं वाटतं कामा नाहीये, हे अशा करतात की श्रवणापासून ते अर्चनापर्यंत एक विशिष्ट प्रवास घडलेला आहे. फक्त दास्य भक्तीपुरतं बोललं जात नाहीये, त्याची तयारी, आंतरिक तयारी घडत आलेली आहे. ही जर तयारी घडत नसेल तर दास हा अहंकारात सापडतो. सद्गुरूंना जे लागेल, जे हवं असेल, ते सर्व पुढं होऊन करणं, त्यांची वैयक्तिक सेवा, ही देखील दास्य भक्तीत येते. आणि यथाशक्य देह झिजवल्यानंतर देखील अत्यंत मृदू असणं हे दासाचं लक्षण आहे. समर्थ म्हणतात, वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतीची, अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे. नाहीतर दास हा कधी कधी जे दास्य करत नाहीत त्यांच्यावर थोडासा डाफरताना दिसतो. मृदू अंतकरणाने सर्वांना जिंकून घेणं, पण हा जो दास आहे तो एकदम दासामध्ये उतरलेला असा असेल तर ही सगळी गडबड होते. हा जो दास्य भक्ती करणारा, त्याच्या ठिकाणी अशा प्रकारची अडचण राहू शकत नाही. तो गुरुसेवा करणारा जो भक्त, तो श्रवणानी, अंतरंग श्रवणानी युक्त असतो आणि दास्य करत असताना देखील अत्यंत सजगतेने सतत सेवा करत असतो आणि श्रवण ही करत असतो. तो कीर्तनामध्ये परिपूर्ण असतो व्यक्तिगत जीवनामध्ये, सद्गुरूंच्या नामस्मरणामध्ये पारंगत असतो, ध्यानामध्ये, पादसेवनामध्ये तरबेज असतो, परमात्म्याशी एकरूपतेचा अनुभव किंवा चुणूक त्याला मिळालेली असते. देहाधिकांना पूजेमध्ये लावून त्याच्यामध्ये तो रमवतो. सर्वत्र नमन आणि वंदन यामुळे तो नम्र झालेला असतो. आणि मग स्वामींची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा या भक्तीने तो दास्यामध्ये रमलेला असतो. समर्थांच्या भाषेत हा दास म्हणजे जाणता भक्त. दास म्हणजे ज्याला काही जमत नाही आणि जो सेवा करतो असा नाही. जसं मारुती रायांचं वर्णन केलेलं आहे, मनोजीवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानर यूथ मुख्यम श्रीरामदूतम, असा दास असतो. तो जाणता भक्त होऊन परमार्थाचं वर्म जाणणारा असतो, अव्यक्त परमात्म्याशी एकरूपता कशी हे त्याच्या नित्य अनुभवाचं असतं. समाजाची गुरुभावानी सेवा करणारा किंवा गुरुभक्तांची गुरुभावानी सेवा करणारा, गुरु आणि गुरु कार्याचा एकूण तो सेवक असतो. या सगळ्या स्थित्यंतरांमुळं शिष्य आणि सद्गुरु या दोघांमध्ये अति विश्वास एकमेकांप्रती आणि अति जवळीक निर्माण होते. सद्गुरूंना समजतं की आपल्या मनातले तरंग ओळखून हा दास्य करतो, तो सद्गुरूंच्या मनाच्या जवळ जातो, तो त्यांच्या बुद्धीच्या तर्काच्या जवळ जातो, तो त्यांच्या भावनेच्या जवळ जातो. सद्गुरूंनाही एक भावनिक विश्व असेल, त्या भावनिक विश्वाच्या जवळ जाऊन तो दास्य करतो. अर्थात ते भावनिक विश्व ओळखणारा तो असतो, त्यामुळे त्याची अंतरंगता सद्गुरूंना समजायला लागते, सद्गुरु ओळखायला लागतात. शिष्याचं जे काही श्रवण आहे आणि मनन आहे, मनन म्हणजे आचरण, हे सद्गुरु जाणतात. त्याचा निधिध्यास काय आहे, त्याचं ध्यान काय आहे हे सद्गुरु जाणतात. त्याची सद्गुरूंप्रती असणारी ओढ आणि प्रेम हे सद्गुरु जाणतात. शिष्याची साधना ते जाणतात, शिष्याच्या सेवेची खोली ते जाणतात. शिष्याचं अतिशय विश्वासू दास्यत्व सद्गुरु जाणतात आणि त्याच्या परिणामामुळं असं होतं की सद्गुरूंची शिष्यावर, त्या विशिष्ट शिष्यावर विशेष प्रीती जडते, विशेष प्रेम जडतं. शिष्य तर एका बाजूला सद्गुरूंच्या प्रीतिकर अशा गोष्टीच करत असतो, त्यामुळे सद्गुरू शिष्याला आपलं अंतरंग उघडं करून दाखवायला सुरुवात करतात. इथं सख्य निर्माण होतं. त्याच्यासाठी तो योग्य आहे असं सद्गुरू समजतात. सद्गुरूंचं अंतरंग ओळखून वर्तन करत असल्यामुळं शिष्यावर सद्गुरूंचा अत्यंतिक विश्वास असतो, त्यामुळे सद्गुरू शिष्याला आपला अत्यंत जवळचा मानतात, सखा मानतात, प्रियकर मानतात. सद्गुरूंनी अशा प्रकारे सख्यत्व बहाल केलं तरी देखील शिष्य मात्र सद्गुरूंशी नम्रत्वानीच असतो. पण सद्गुरूंना हवं तसं सख्यत्वाचं देखील आचरण तो ठेवू शकतो, दास असताना देखील सख्याचं आचरण ठेवू शकतो. शिष्य सखा असतो, बरोबरीने वर्तन करत नाही तरी सखा असतो. सद्गुरूंचा तो कनिष्ठ सखा होतो, सद्गुरूंना तो आपल्या वरिष्ठ समजत असतो. पण त्यांचा मी सखा आहे, कनिष्ठ आहे पण सखा आहे असंच मानत असतो. आणि श्रवणापासून ते दास्यापर्यंत सगळे भाव त्याच्या ठिकाणी तसेच असतात, जरी सखा असला तरी. सद्गुरूंना आवडेल असंच वर्तन. तो कायम ठेवत असतो. अशा प्रकारे सख्य भक्तीपर्यंतचा एक विलक्षण प्रवास त्याच्याकडून घडतो. एवढं जरी झालं तरी देखील कोणीही व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला भले शरणागत असेल, दास्य करत असेल, सख्य जरी झालं असेल, तरी व्यक्ती ही आपल्या स्वतः करता कोणाकडेही जाते. सद्गुरूंकडे जाते ते ही स्वतः करता, म्हणजे स्वतःला आत्मबोध व्हावा हा त्याचा जाण्यामाग हेतू असतो. सद्गुरूंच्या खूप जवळ असला, सद्गुरू अंतरंग उघड करून दाखवत असले, परमार्थाचं कितीतरी समाधान मिळत असलं, तरी देखील अंततः सद्गुरु ज्या पदावर आहेत किंवा सद्गुरु ज्या आनंदामध्ये आहेत, सद्गुरु ज्या प्रतीचा आनंद उपभोगता आहेत आणि ज्या प्रतीचं जीवन जगत आहेत, त्या जीवनाच्या तो अलीकडा असतो. जसं अल्टिमेट आणि पेनल्टिमेट याच्यामध्ये जो फरक आहे, तसा फरक हा राहतोच. आणि तो फरक जेव्हा भरून निघायला सुरुवात होते आणि भरून निघतो, त्याला आत्मनिवेदन भक्ती असं म्हणतात. तेही घडतं. सद्गुरूंचीही इच्छा असते आपण जिथं तिथपर्यंत यांनी चढावं. आणि याच्या येण्यामागं देखील मूळ उद्देश तो असतो आणि शेवटपर्यंत तो राहणारच. त्यामुळे एक प्रकारे श्रवणापासून ते सख्य भक्तीपर्यंत ज्या भक्तीच्या श्रेणी आहेत त्या आणि आत्मनिवेदन याच्यामध्ये जमीन आणि आसमान एवढं अंतर राहतं. श्रवणापासून सख्य भक्तीपर्यंत असणारा जो प्रवास आहे तो एका व्यक्तीशी निगडीत होता, सद्गुरु या. जी व्यक्ती ही वस्तुतः अंतरंगतेनी अव्यक्ती असते, ते स्वतःला देहापासून वेगळे समजत असतात, तरी देखील ध्येयमूर्ती म्हणून समोर तीच असते आणि तिच्याबरोबरच वर्तन चाललेलं असतं. तिचं श्रवण, तिचं कीर्तन, त्या व्यक्तीचं नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, या पादसेवनामध्ये अंतरंगता अधिक आहे. तरी देखील बाहेर सद्गुरू आहेत, त्यांचंही पाद्य पूजा किंवा पादसेवन आणि ध्यान अशा गोष्टी या ठिकाणी येतात. तरी देखील समोर व्यक्ती आहे ज्याचं श्रवण करतो आहे, ज्याचं कीर्तन करतो आहे, ज्याचं नामस्मरण करतो आहे. ती व्यक्ती अंतरंगात कशी आहे त्याच्याशी समरस होण्याची ओढ ही पादसेवन भक्ती आहे, अंतरंगतेनी. अर्चन असेल तरी देखील सद्गुरूंच, पूजन सद्गुरूंच, वंदन सद्गुरूंना आणि सद्गुरु तत्व सर्वत्र भरून राहिलेलं आहे म्हणून जगतामध्ये. आणि दास्य देखील सद्गुरूंच, सद्गुरूंच्या भक्तांचं, गुरुबंधूंच, जगताचं, सद्गुरूंच्या कार्याचं, व्यक्तिगतरित्या सद्गुरूंच देखील. आणि सख्य देखील व्यक्तीशी. पण मूळ उद्देश जे स्वतःचं उन्नयन, ते स्वतःचं उन्नयन मात्र खऱ्या अर्थाने साध्य होतं ते आत्मनिवेदन भक्तीमध्ये. श्रवणापासून दास्यापर्यंतच्या उपासनेनी सर्व प्रकारे एकूण बोधाची पूर्वतयारी होते, परमार्थाच्या सर्व अंगांची ओळख आणि अभ्यास घडतो, त्याच्यामध्ये पारंगतता येते. त्यामुळं सद्गुरूंना आपलं मनोगत बोलण्यासाठी योग्य असा तो तयार होतो. तरी देखील या सगळ्या भक्ती बाहेरच्या गुरुमूर्तीशी संबंधित अशा राहतात. आपल्या स्वतःला बोध होणं, अमृतत्वाची प्राप्ती होणं आणि त्या अमृतत्वाच्या सुखामध्ये अथवा समाधानामध्ये जे जीवन आहे ते जीवन व्यतीत करणं स्वतंत्रपणे, जसं समर्थांनी शिष्य असावा स्वतंत्र, कधीतरी त्यांनी स्वतंत्र होणं गरजेचं आहे. जसं आईपासून मूल कधीतरी वेगळं होणं गरजेचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे, तसं गुरूंच्या बोधामध्येच जसाच्या तसा विहार कधीतरी शिष्यांनी करणं गरजेचं आहे. या सगळ्या साधना बाहेरून करण्याच्या आहेत, गुरुमूर्तीशी निगडीत आहेत आणि गुरु ही नक्कीच आदर्श मूर्ती आहे, पण बाहेर असणारी खरं म्हणजे आत तयार व्हावं अशा अपेक्षेने त्या मूर्तीसारखं पण बाहेर ठेवलेली अशी ती आदर्श मूर्ती आहे. ती मूर्ती आत घडण्याची प्रक्रिया या सगळ्या भक्तींनी सुरू होते, त्याची पूर्तता होते आत्मनिवेदन भक्तीमध्ये. बोध होणार काही झालं तरी अंतर्यामी, जिथं बोध होणार तिथं आत ती मूर्ती उरत नाही ही वस्तुस्थिती आहे. ज्या ठिकाणी बोध उरणार त्या ठिकाणी चैतन्य मात्र मी शिल्लक राहतो, त्या ठिकाणी ती मूर्ती नाही राहत. अशा रीतीने कोणीही म्हटला तरी देखील बोध होण्यासाठी गुरु मूर्ती हे देखील एक साधनच राहतं, बाह्य साधनच राहतं. ते कितीही प्राणांपेक्षाही जवळचं असो पण स्वतःला बोध होण्यासाठी म्हणून असणार ते साधन असतं. आणि अशा रीतीने शिष्याला आपण साधनरूप असावं हे गुरूंनाही मान्य असतं. गुरूंचीही आंतरिक तळमळ हीच असते की त्याला स्वतःचा आत बोध प्राप्त व्हावा. गुरूंची अशी इच्छा असते की शिष्याकडून हा शेवटचा धडा, जे काही गुरूंकडून शिकला, जी काही गुरूंकडून स्फूर्ती घेतली, प्रेरणा घेतली, जो काही गुरूंचा उपदेश स्वीकारला, त्यामुळं गुरूंनाही ओलांडावं आणि ज्ञानाला प्राप्त व्हावं. मी वाचत होतो कुठेतरी की झरतृष्टाने सर्वात शेवटी त्या 10 कमांडमेंट सांगितल्यानंतर असं सांगितलं की शेवटची सूचना तुम्हाला देतो की आता बी अवेअर ऑफ झरतृष्टा, आता झरतृष्टापासून सावध राहा. असं नको व्हायला की तुम्ही अडकण्यासाठी झरतृष्टच तुम्हाला कारण राहील. तुम्हाला झरतृष्टाला देखील ओलांडावं लागेल तुम्हाला तुमच्या आत जर बोध करून घ्यायचा असेल. पण हे ओलांडणं म्हणजे औद्धत्य नसतं, तर स्वाभाविक प्रक्रियेने सद्गुरूंनी जी अंतरंगता दिलेली असते त्या अंतरंगतेने तेच सद्गुरु स्वरूप, जे सद्गुरु स्वरूप सद्गुरूंच्या अंतर्यामी जशी ही मूर्ती आहे. आणि ज्ञानेश्वर या मूर्तीकडे ज्ञानेश्वर महाराज सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे तोहा श्रीहरी म्हणून पाहतात. तसे आपल्याला उपदेश करणारे, आपल्या करता कष्ट वाहणारे, आपल्या सुखाकरता तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी त्यांचं खरं स्वरूप समजायचं ते प्रत्येकाला आपल्या अंतर्यामी, प्रत्येकाच्या अंतर्यामी तेच भरून राहिलेले आहेत. हा तर त्यांचा उपदेश आहे. तू देह मन बुद्धी नाहीस असं म्हणताना मी देह मन बुद्धी नाही याबाबत ते निसंदिग्ध असतात. असं असल्यामुळं तुमच्याही देह मन बुद्धीला ओलांडून आणि त्यावेळेला प्राप्त झालेल्या चैतन्याच्या प्रसंगी त्यांच्याही देह मन बुद्धीचा विसर पडून तुमच्या अथवा त्यांच्या एकच असलेल्या चैतन्याशी तुम्ही समरस व्हावं अशी त्यांची इच्छा असते. आपल्या अंतर्यामी ज्ञानाचा बोध करून घ्यावा. शिष्याचं सर्व बाह्य हे त्याच्या आत असणाऱ्या आत्म्याला अर्पण व्हावं. मग बाह्य शिष्याचं म्हणून बनून राहिलेली सद्गुरु मूर्ती देखील आत विसर्जित व्हावी शिष्याच्या अंतर्यामी आणि बोध देऊन जावी. या नव्या भक्तीचा वेगळेपणा, की या भक्तीच्या वेळेला गुरु कृपेमुळं गुरूंचा जो बाह्य आधार असतो तो शिष्याला त्याच्या अंतर्यामी प्रबोध करण्यासाठी म्हणून कारणीभूत होतो आणि शिष्याला त्याच्या देह मन बुद्धीचा विसर पडतो, गुरूंचा विसर पडतो आणि जे फॅक्च्युअल जे खरं सत्य स्वरूप असणार परमात्म तत्व आहे तेवढंच एक प्रतीतीला येतं, शिल्लक राहत. एका अर्थाने बाह्य गुरु संपतात प्रतीतीच्या वेळेला आणि अंतरंगामध्ये तेच उदयाला येतात. परमात्माच उदयाला येतो, आत्मस्वरूपच लक्षात येतं. सद्गुरूंच जे अंतरंग आहे ते शिष्याला आपल्या अंतरंगामध्ये गवसत, आपल्या आत्म्यामध्ये सापडत, याला आत्मनिवेदन असं म्हणतात. ही आत्मनिवेदन भक्ती ही सर्व भक्तीमध्ये अतिवरिष्ठ आणि सर्व भक्तीमध्ये श्रेष्ठ अशी सांगितलेली आहे. या आत्मनिवेदन भक्तीची पायरी ही गच्चीवर जाण्यासाठी रामकृष्णांच्या भाषेतली शेवटची पायरी आहे आणि पहिल्या प्रयत्नात शेवटची पायरी चढता येत नाही. शेवटची पायरी एकदम चढण्याची सोय नाही. असं असल्यामुळं ही शेवटची पायरी यथाक्रमच शिष्य चढतो. या आत्मनिवेदन भक्तीच्या बाबत ज्ञानेश्वरी मध्ये सर्व ज्ञानेश्वरी मध्ये काय काय आलेलं आहे हे आपण इथून पुढे पाहणार आहोत. एक प्रकारे ज्ञानेश्वरीचा क्रॉस सेक्शन, जसं श्रवण कीर्तन विष्णू स्मरण याचा आपण घेतला, पण हे सगळं म्हणत असताना देखील माझा एक प्रकारे गोंधळ होतो आहे. अशा करता हा गोंधळ होतो आहे की हा जो क्रॉस सेक्शन आहे ते सांगताना खूप मोठी ज्ञानेश्वरी सांगायला लागेल असं एकदा वाटतं. कारण आत्मनिवेदनाला पोचलेला जो भक्त आहे त्याचं वर्णन ज्ञानेश्वरी मध्ये ठाई ठाई केलेलं आहे. ते वर्णन टाळून काही एक थोडं सांगावं म्हटलं तर ते कुठंतरी अपुरं आहे की काय असं वाटेल. आणि एरवी आत्मनिवेदन झालेल्या भक्ताचं वर्णन म्हणजे स्थितप्रज्ञाचं वर्णन, भक्ताचं वर्णन, ज्ञानी पुरुषाचं वर्णन, गुणातीताचं वर्णन, जीवनमुक्ताचं म्हणजे संन्यासी आणि कर्मयोगी एक, हा जो जीवनमुक्त त्या जीवनमुक्ताचं वर्णन, कर्मयोग्याचं वर्णन काय काय म्हणून सांगणार. या आत्मनिवेदन भक्तीच्या बाबत अधिक स्पष्टता ज्ञानेश्वरीच्या अंगाने आपण ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे ते पाहू. पण समर्थांनी या आत्मनिवेदन भक्तीवर खूप लिहिलेलं आहे दासबोधामध्ये. मला असं वाटतं की या आत्मनिवेदन भक्तीच्या बंदरामध्ये आपलं जहाज नांगर टाकून किती काळ राहील हे मला आता तर काही कळत नाही. किती काळ या ठिकाणी आपण स्थिरावणार आहोत काही अंदाज पत्ताच लागत नाही. तसंही म्हटलं संपवायचं तर पटकन संपवता येईल, पण आपल्याला घाई काय आहे. तुम्ही आहात, मी आहे, तुम्ही ऐकायला उत्सुक आहात आणि घाईनी संपवलं तरी दुसरा कोणता तरी विषय परत आलाच तर विषय अर्धवट कशाला सोडा. म्हणून आपण दासबोधापासून दासबोधात आत्मनिवेदनाबद्दल काय काय म्हटलेलं आहे इथपासून सुरुवात करू. समर्थांनी म्हटलं की मागा झाले निरूपण आठवे भक्तीचे लक्षण. मात्र मी खूप वेगाने घेईन, कारण याच्यावर जर बोलायचं झालं तर आपली तिकड दासबोधाची जी प्रवचन आहेत ती कशी चालतात आपल्याला माहितीये. अध्यात्म मंगल धाम मध्ये होणारी पाच सात ओव्या एका वेळेला होतात, आपण इतके हळू जाणार नाही. एक दोन चार प्रवचनांमध्ये दासबोधात सांगितलेली आत्मनिवेदन भक्ती सांगावी असं मला वाटत. समर्थ म्हणतात आता ऐका सावधान भक्ती नवमी. ऐका निवेदनाचे लक्षण, सगळ्याही ओव्या घेणार नाही. देवासी वहावे आपण, करावे तत्व विवरण म्हणजे कळे. आत्मनिवेदन म्हणजे देवाला आपण वाहायचं. आता सख्य भक्तीपर्यंत पादसेवनानी झालेल्या बोधामुळे माहीत आहे की देव हा सर्वत्र भरून राहिलेला आहे, तसा आपल्याही अंतर्यामी भरून राहिलेला आहे. त्या देवाला आपण आपलं मन बुद्धी मी पण सर्व वहाव. निवेदन म्हणजे समर्पण, बर का. त्या भगिनी निवेदिता म्हणजे समर्पण मूर्ती, म्हणून त्यांना निवेदिता असं विवेकानंदांनी नामकरण केलं. आत्मनिवेदन म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी समर्पण. समर्थ असं म्हणतात की तत्व विवरण करावं म्हणजे आत्मनिवेदन काय ते कळेल. भक्त म्हणजे विभक्त नव्हे. आता सख्य भक्तीपर्यंत जे बोललं जात होतं ते इथं नाही बोललं जात. सख्य भक्तीपर्यंत सखा म्हणून सद्गुरु होते. दास्य भक्तीपर्यंत ते धनी, मी त्यांचा चाकर असे होते. इथं भाषा बदलली. समर्थ असं म्हणतात की भक्त म्हणजे विभक्त नव्हे. ज्याच्याशी भक्ती करायची तोच मी त्याच्यापासून वेगळा नाही. आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. हे आत्मनिवेदन भक्तीचं वैशिष्ट्यच आहे. विचारे विण काहीच नव्हे समाधान, तस्मात विचार करावा. देव कोण तो ओळखावा. आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी, म्हणून विचार करावा. आणि देव कोण कसा त्याची ओळखण करावी. श्रवणापासून ओळखण होते. आणि आपला आपण आपल्या अंतर्यामी शोध घेत राहावं. या ठिकाणी मी एक तुम्हाला निक्षून सांगेन की श्रवणापासून ते सख्य भक्तीपर्यंत जी परंपरा एका पाठोपाठ एक नैसर्गिक रीतीने सांगितली ती प्रत्येकाच्या जीवनात तशीच घडेल असं अवश्यम भावी नाही. कोणी कोणी असं असेल की श्रवणापासून जरूर सुरुवात होईल. पण श्रवण नामस्मरण आत्मनिवेदन असा कोणी करेल, श्रवण ध्यान पादसेवन आत्मनिवेदन असं कोणी करेल, कोणाच्या जीवनात अर्चन भक्ती दास्य भक्ती अशी देखील दिसेल. मी कोण ऐसा निवाडा, पाहो जाता तत्व झाडा, विचार करिता उघडा आपण नाही. मी कोण असं आपल्या देहामध्ये शोधावं असं समर्थ म्हणतात. तसं जर पाहायचं झालं तर मी म्हणजे आपल्या स्वतःला जर देह समजत असू तर देहात भरलेली जी तत्व आहेत ती शोधावीत. ती म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश यांनी देह बनलेला आहे. समर्थ असं म्हणतात की तत्वे तत्व जेव्हा सरे, म्हणजे पंचभूतात्मक शरीरातली तत्व जेव्हा बाहेरच्या तत्वात मिसळतात विवेकाने. शरीरातलं पृथ्वी तत्व बाहेरच्या पृथ्वी तत्वाबरोबर मिसळलं, त्याच न्यायाने सगळी तत्व आप तेज वायू आकाश तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैचा उरे. तेव्हा देह तर निघून गेला, देह तर नाहीसा झाला विवेकानी. जर तत्व झाडा केला तर ज्याला मी असं म्हणतो ते काही शिल्लक राहत नाही. पृथ्वी पृथ्वीमध्ये लीन झाली, आपामध्ये लीन झालं, तेव्हा मग आपण कसा उरतो? हे गेल्यानंतर तरी देखील हे सगळं गेलं, आता लीन झालं, हे समजणारा कोणीतरी शिल्लक राहतो विचाराच्या अंती. ठीक आहे, पृथ्वी तत्व पृथ्वी तत्वात लीन झालं, इतकं ठीक आहे ते. अशा रीतीने पाचही तत्व जर बाहेरच्या पंचतत्वात लीन झाली तर ती लीन झाली हे समजणारा कोणीतरी शिल्लक राहतो आपोआपच. जो शिल्लक राहतो तो आत्मा, तो परमात्म्याशी एकरूप राहतो. आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले. ते असं म्हणतात की जर पाहायचं झालं तर या जगतामध्ये दोन वस्तू आहेत, एक म्हणजे परमेश्वर अथवा परमात्मा, निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य सच्चिदानंद, दुसरी म्हणजे प्रकृती. त्या प्रकृतीत आपला देहही आलाच, जड विनाशी पृथ्वी आप तेज वायू आकाश यांनी भरलेली. एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगताकारू. स्वतःला वेगळं काढू नका. दुसरी प्रकृती, तिसरा आपण कैसा चोरू आणीला मध्ये, तरी देखील या ठिकाणी विचार करावा असा वाटतोच ना की हा परमेश्वर आणि ही प्रकृती, हा जो तिसरा चोर जो स्वतः नेहमी किती ऐकलं तरी स्वतःला वेगळा काढणारा आहे, तो परमेश्वराशी एकरूप आहे. ऐसे हे सिद्धची असता नाथिली लागे देह अहंता. हे जर सिद्ध आहे इतकं तर नसलेली देह अहंता मागे लागते. मी गुणवान, मी विद्वान, मी रूपवान, मी धनवान इत्यादी. परंतु विचारे पाहो जाता काहीच नसे. मी हा परमेश्वराशी संलग्न आहे आणि देह हा प्रकृतीशी संलग्न आहे. मी या नावाचा प्रकार नाही. म्हणून समर्थ असं म्हणतात की तत्वे साक्षत्वे ओसरती. आलं ध्यानाची प्रक्रिया आली, साक्षी भावानी तत्व ओसरून जातात, नाहीशी होतात. जगताकडे साक्षी भावानी पाहाल तेव्हा जगतामध्ये आपला देहही आहे, म्हणून देहाकडेही साक्षी भावानी पहा. विचारांकडेही साक्षी भावानी पहा. साक्षीत्वानी सगळंच ओसरून जात, नाहीस होत. साक्षत्व नुरे आत्मप्रचिती. आणि ज्यावेळेला आत्मप्रचिती होते तेव्हा साक्षीत्व शिल्लक राहत नाही. कारण साक्षी म्हणून जो वेगळा काढलेला असतो तो परमात्म्याशी समरस होऊन जातो. आत्मा असे आदी अंती आपण कैसा, अशा रीतीने आदी अंती प्रारंभापासून शेवटपर्यंत आत्माच असतो. प्रकृती नाहीशी होते, मग मीपणाचा भाव कशा करता, असं समर्थ म्हणतात. सोहम हंसा हे उत्तर याचे पहावे अर्थांतर. बघा वेळ प्रसंगी बरोबर सोहम हंसा हा शब्द आला. सोहम हंसा हे उत्तर याचे पहावे अर्थांतर, पाहता आत्मयाचा विचार आपण कैसा तेथे. तोच मी आहे, मीच तो आहे. पहा या ठिकाणी मी म्हणजे देह आला कुठून? देह येतच नाही या ठिकाणी. आपण या नावाचा पदार्थ तिथे येत नाही. आपण म्हणजे समर्थांना माहीत असावं की काही काही लोक आपल्या स्वतःभोवशी बाबत आपण म्हणून म्हणतात. आपल्याला हे चालत नाही, आपण असं कधी बोललेलं नाही. आपण म्हणजे मी बर का? आत्म्याचा जर विचार केला तर आपण या नावाचा पदार्थ राहत नाही. आणि ही गोष्ट नाना तऱ्हेने त्यांनी सांगितली. आत्मा निर्गुण निरंजन तयासी असावे अनन्य, असा आत्मा सोहम हंसा या उत्तरात असणारा तो निर्गुण आहे, निरंजन आहे, म्हणजे दृश्य रहित, जनरहित, आणि त्याच्या ठिकाणी आपण अनन्य होऊन असावं. अनन्य म्हणजे नाही अन्य, त्याच्यापेक्षा वेगळं कदापि राहू नये. आपण कैसा तेथे, कारण हे सगळं ऐकताना देखील आपण आपल्या स्वतःला वेगळं काढून ऐकत असतो. ही उणीव, हे न्यून समर्थांना जाणवलं म्हणून ऐकणाऱ्यांना वारंवार सांगतायत की हे ऐकताना आपण वेगळ्या या भावनेनी कसं ऐकलं जाऊ शकेल. देह मन बुद्धी या भावनेनी. आत्मा म्हणजे तो अद्वैत, जेथे नाही द्वैताद्वैत, तेथे मीपणाचं हे तर उरेल कैसा. आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण, जेथे नाही गुणागुण, निखळ निर्गुणी, आपण कोण कैसा. परत परत तेच तेच त्वंपद तत्पद असी पद, निरसूनी सकळ भेदाभेद. बघा, सद्गुरु शिष्याला उपदेश करतात ते म्हणजे तत् त्वम असी. तत् म्हणजे तो परमात्मा, त्वम म्हणजे तू, अर्थात तुझ्या अंतरियामी असणारी शुद्ध जाणीव शक्ती. असी हे तत् आणि तू, त्वम याचं एकरूपत्व दाखवणारा शब्द. तत् त्वम असी, तेच तू आहेस. याच्यातला तत् आणि त्वम हे जर एकच असतील, त्वम आणि तत् याच्यामध्ये जर फरक नसेल, यांच्यातला भेद जर काढून टाकला, तर वस्तू ठाईंची अभेद. तू म्हणून कोणी निर्माणच झाला नाही, तुझ्या अंगाने ती वस्तूच आहे, तू परमात्माच आहेस. आपण कैसा, ऐकायला बसलेला तू स्वतःला वेगळा कसा समजतोस. निरसिता जीवशिव उपाधी, जीवशिवशी कैसे आधी. स्वरूपी होता दृढ बुद्धी, आपण कैसा. आपण मिथ्या साच देव. मगाशी पाहिलं की तत्व सगळी नाहीशी झाली आणि देव फक्त शिल्लक राहिला. तत्व नाहीशी झाल्यामुळं एक मुख्य परमेश्वर, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा जो चोर मीपणाने होता तो परमेश्वराशी संलग्न झाला. आपण मिथ्या साच देव, देव भक्त अनन्य भाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. म्हणून हे जे वचन आहे याचा जो अभिप्राय आहे तो अनुभव घेणारे आहेत ते जाणतात. या नाव आत्मनिवेदन, ज्ञानी यांचे समाधान, नवमे भक्तीचे लक्षण निरोपिले. याला आत्मज्ञान म्हणायचं. ज्ञानी पुरुष या ठिकाणी समाधान पावतो. पंचभूतांमध्ये आकाश वरिष्ठ, आकाश सर्वात श्रेष्ठ पंचमहाभूतांमध्ये. सकळ देवांमध्ये जगदीश, देवांचाही देव असणारा तो सर्व देवतांमध्ये वरिष्ठ. तसं सूर्य देवता, चंद्र देवता, आपो देवता यांच्यापेक्षा जगदीश जास्त श्रेष्ठ. नवविधा भक्तीमध्ये विशेष भक्ती नवमी, अशी ही नववी भक्ती नवविधा भक्तीमध्ये देखील विशेषच आहे. ते असं म्हणतात की ज्या चार मुक्ती आहेत, स्वलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, यांच्यामध्ये पहिल्या तीन मुक्तींना चळण आहे. तीही मुक्तीचं आहे चळण सायोज्य मुक्ती आढळ जाण. त्रैलोक्यास होता निर्वाण, सायोज्य मुक्ती चळेना. आत्मनिवेदन भक्ती प्राप्त झाल्यावर ही सायोज्य मुक्ती मिळते आणि या सायोज्य मुक्तीला जरी सर्व विश्वाचा नाश झाला तरी देखील नाश नाही. मात्र या स्वलोकता, समीपता, स्वरूपता या मुक्ती आहेत त्या एकातून दुसऱ्या, दुसऱ्यामधून तिसरीमध्ये अशा प्रकारे रूपांतरित होतात. जसं लोकी राहणे ते सलोकता, सद्गुरूंच्या सान्निध्यात असणं हे स्वर्ग समान असतं, मुक्त दशाच वाटते त्यावेळेला. पण त्यांच्या सान्निध्यात आहोत तोपर्यंत ती सलोकता मुक्ती. समीपता मुक्ती म्हणजे विचाराच्या अंगानेही त्यांच्या बरोबर असणं, स्वरूपता म्हणजे ध्यानकाळी त्यांच्या रूपाशी तदाकार होणं, पण ही सायोज्य मुक्ती जी आहे ती चालता बोलता निचेष्टित पडिले नसता मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरुचे निबोधे अशी आहे. ही आत्मनिवेदन भक्ती म्हणजे केवळ उपासनेच्या वेळेला होणारा बोध नाही, तर सर्व व्यवहार करत असताना आपण परमात्म स्वरूप या भावनेवरून कदापि खाली न येणं. अशा प्रकारे समर्थांनी या आत्मनिवेदन भक्तीची जी प्रस्तावना किंवा प्राथमिक ओळख दशक 10 समास 9 मध्ये करून दिली ती आपण पाहिली. इथून पुढे काही काळ समर्थांनी आत्मनिवेदन भक्तीवर जे जे म्हटलेलं आहे ते आपण पाहू, आणि मग नंतर यथावकाश ज्ञानेश्वरीच्या अतिशय अंतरंग आणि मधुर अशा एक प्रकारे गोडी वाढवणाऱ्या अशा प्रांगणामध्ये नंतर प्रवेश करू. हरी ओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. हरी 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समा.